श्री चांगदेव पासष्ठी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. चांगदेव पासष्ठीची 41वी ओवी घ्यायला काल सुरुवात केली. गोडी आपुली गोडी, घेता काय न माये तोंडी, आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे, अशी गोडीनेच गोडी चाखावी असा बोध देणारी, असा उपदेश करणारी ही ओवी आपण काल सुरू केली. आज त्याचा उर्वरित भाग आणि त्यावरील विश्लेषण पुढे घेऊन जाऊया. सुरुवात करूया आजच्या भागाला. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. काल आपला विषय सुरू होता की विषय आणि इंद्रिये यांना जर आपण ज्यांचा जास्त वापर केला तर कालांतराने यांची गती कमी कमी होत जाते, यांची एफिशियन्सी कमी होत जाते आणि जन्मापासून मरेपर्यंत अखंड काम करणारे हे जे आपले अवयव ते अशक्त होत जातात. कान बधीर होतात, कानाची मशीन लागते, डोळ्यांना चष्मा लागतो, दाताच्या ठिकाणी कवळी बसते. अशी अवस्था या इंद्रियांची होत असते. हे गलित गात्र होतात सगळे अवयव. आता सायन्सच्या माध्यमातून त्याला रिप्लेनिश करणे किंवा त्याला सप्लिमेंट करणे शक्य आहे, तर म्हणून तसा आपण करत जातो. पण श्वासांवर नियंत्रण ठेवून, विषयांवर नियंत्रण ठेवून, दीर्घकाळापर्यंत आपल्याला स्वस्थ जीवन जगता येतं. अष्टांग योगाच्या ज्या पायऱ्या आहेत ना, अष्टांग योगातील 8 ज्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत, ती दुसरं काही नसून जीवन जगण्याचा कोड ऑफ कंडक्ट आहे. कसा? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, या 8 पायऱ्या आहेत. त्यापैकी यम, नियम म्हणजे नियमन, नियमन म्हणजे कंट्रोल, रेग्युलेशन, किती खावं, कसं खावं, किती झोपावं, काम करताना कसं विश्रांतीलाही स्थान आहे आणि काम करताना आनंदात कामं करावीत. नियम, नियम म्हणजे आपल्याला शास्त्रसंमत काय आहे आणि काय नाही, जे नाते संबंध, रिस्पेक्ट, रिगार्ड्स, या सर्व गोष्टी. त्यानंतर आसन, ज्याला आपण योगासन म्हणतो. योगासन म्हणजे व्यायाम, सगळ्या प्रकारचे व्यायाम वगैरे. तर हे आसनाचा भाग झाला. प्राणायाम, त्याच्यामध्ये सगळं प्राणावरती नियंत्रण, प्राणवायू, अपानवायू याच्यावरती नियंत्रण. याच्याने आपल्या सगळ्या नाडी, 108 चक्र असतात शरीरामध्ये, त्यापैकी 7 चक्र महत्त्वाचे असतात. तर हे सगळी चक्र नियंत्रित असतात. प्रत्याहार, प्रत्याहार तो एक वेगळा कंडक्ट आहे, ज्याच्यामध्ये प्रतिक्षण आपण जागरूक असतो. आहार, शय्या या सर्व गोष्टीमध्ये सात्विक आहार घ्यावा. शरीराची जोपासना करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहे त्या सगळ्या त्यात आल्या. त्यानंतर धारणा, सर्व चक्रांना व्यवस्थित अलाईन करून, सर्व चक्रांना परिष्कृत करून, जी एनर्जी कुंडलिनीमध्ये आहे ती कुंडलीची एनर्जी पूर्ण सहस्रार चक्रापर्यंत त्या विश्व ऊर्जेशी एक रूप करणे, प्राणाला जागृत करणे, आत्म्या आणि आत्माचं परमात्म्याशी मिलन करणे, ब्रह्मांडाशी संवाद करणे, या सर्व गोष्टी त्या धारणेच्या एका बैठकीतून सुरुवात होतात. त्यानंतर ध्यान, नुसतं निर्विचार होणे हे ध्यान नाही. निर्विचार तर होता येईल, पण ध्यान म्हणजे जागृत असून जागृत असून सुद्धा विषयांच्या सर्व क्रिया शांत होणे, मनाचा पालट होणे, उन्मनी अवस्था प्राप्त होणे, उन्मनी मग त्यात अल्फा बीटा गामा या ट्रान्झिशनल फेजेस आणि स्टेजेस येतात, पिनियल ग्लँड्सचे सिक्रेशन्स येतात, चंद्रामृत वाहू लागते आणि त्याच्यानी लांब लांबपर्यंत बुद्धी, मन, चित्त, अहंकार यांचा आत्ता पत्ता लागत नाही आणि त्यानंतरची अवस्था असते समाधी। तर हे दिवसभर हे करत राहायची गरज नाही आहे, हे दिवसातून दोनदा जरी केलं तरी तुमचं शरीर पूर्णपणे तुमच्या कंट्रोलमध्ये राहील, म्हणजे आत्म्याच्या कंट्रोलमध्ये शरीर राहील, शरीराच्या कंट्रोलमध्ये आत्मा राहणार नाही, असा तो आत्मभाव जागृत होईल। आता विषय असा चाललेला आहे की इंद्रिये आणि त्यांचे विषय यांचा भोगाचा, विषयभोगाने इंद्रियांना कंटाळा, थकवा, कमजोरी, अशक्तपणा येतो। म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगत आहे की या इंद्रियांना विषयाकडे फारसे न जाऊ देता स्वरूपाकडे लाव, म्हणजेच गोडीने गोडी चाक। गोडीने गोडी चाक याचा अर्थ काय झाला, या इंद्रियांना विषयाकडे न नेता या इंद्रियांचाच वापर करून स्वस्वरूपाकडे यांना वळव आणि त्यामुळे स्वस्वरूपाचा भोग घेता येईल, गोडीनेच गोडी, स्वादाने स्वाद चाखता येईल। आपला दोघांचा संवाद हा शब्दांचा संवाद नाही आहे, हा विषयांचा संवाद नाही आहे, हा अद्वैतामधील स्वरूपामधील असा संवाद आहे। मीही ज्ञानस्वरूप, तूही ज्ञानस्वरूप, माऊली ज्ञानेश्वर महाराज स्वतः ज्ञानस्वरूप आणि चांगदेव महाराज सुद्धा ज्ञानस्वरूप, म्हणून हे दोघे कितीही बोललेत तरी त्याचा कंटाळा किंवा त्याचा कोणाला वीट असा येणार नाही। ज्ञानेश्वरीमध्ये 13वा अध्याय ज्याच्यात ज्ञानाचे लक्षणं सांगितलेली आहेत, ज्याच्यामध्ये अज्ञानाची लक्षणं सांगितलेली आहेत, त्याच्यामध्ये देह काय असतो याचा क्षेत्र क्षेत्रज्ञ असा विचार केलेला आहे। त्यात माऊली म्हणतात, तैसे ज्ञानाची बोलणे आणि येणे रसाळपणे, आता पुरे कोण म्हणे आकर्णिता, कातळ हातावरी वाटोळा, डोल तू देखिजे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाबिले तुझ। ज्ञानाचं महात्म्य सांगितल्यानंतर, ज्ञानाचं वर्णन केल्यानंतर माऊली सांगतात की तसे हे ज्ञानाचे बोलणे, हे व्याख्यान, हे गोडपणाने केलेले असता ते बोलणे ऐकताना पुरे कोण म्हणेल, म्हणून परत परत हे ऐकावं असं वाटतं। या ग्रुपमध्ये खूप लोक असे आहेत जे दिवसातून दोन दोन तीन तीन वेळा ही चांगदेव 65 आणि ती पूर्वीचं ज्ञानेश्वरी आणि पूर्वीचं एकनाथी भागवत हे सगळं ऐकत असतात, दोन दोन तीन तीनदा दिवसातून। त्याचं कारण हे ज्ञानाचे बोलणे आहे, हे ज्ञानाचं व्याख्यान आहे, इथे कोण बोलतोय हे महत्त्वाचं नाही आहे, हे माऊलीचे गोड शब्द आहेत, अमृताचे शब्द आहे, हे गोडपणाने केलेले व्याख्यान आहे। तर असं व्याख्यान ऐकताना पुरे झालं असं कोण म्हणेल, किंवा तळ हातावर डोलत असलेला आवळा जसा सर्व अंगांनी पूर्णपणे दिसतो अगदी त्याप्रमाणे आम्ही तुला डोळ्यांनी स्पष्ट दिसेल असे आत्मज्ञान दाखवले, असं ज्ञानेश्वरीमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलंय, का तळ हातावरी वाटोळा, डोलू तू देखीजे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं। हे ज्ञान कसं असते तर ज्ञान तर सांगता येत नाही, म्हणून ज्ञानाची लक्षणं सांगितली, अमानित्व, अदंबित्व, अहिंसा ही जी 18 लक्षणं जी सांगितलेली आहेत ती ज्ञानाची लक्षणं आहेत। ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर तो 13वा अध्याय आहे। तर आत्मज्ञानाचे स्वरूप सांगितल्यानंतर चांगदेवाच्या ठिकाणी असलेले अज्ञानही सांगणे अत्यावश्यक होते। चांगदेव हे महान योगी होते त्यात काही वादच नाही, पण प्रत्येकाच्या ठिकाणी अज्ञानाला वाव असतोच आणि ज्ञानी म्हणविणाऱ्यांना, स्वतःला ज्ञानी म्हणविणाऱ्यांना तिथे अज्ञानाला जास्त वाव असतो. त्याचं कारण, त्याचं काही, त्यात काही चूक नाही आहे, त्याचं कारण आहे. त्याचं कारण कोणतं आहे? तर त्याचं कारण हे की तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, तर या गुणातीत योगामध्ये असं सांगण्यात आलं होतं की त्यापैकी सत्वगुण जो असतो त्याचे पण माणसाला बंध लागतात, कारण तेही कर्मच आहे ना. सत्वगुणाचे जे बंध लागतात ते दोन बंध असतात. पहिला बंध मी ज्ञानी आणि दुसरा बंध मी सुखी. तर मी ज्ञानी आणि मी सुखी असं ज्याला कोणाला वाटत असेल तर त्याचाही बंध निर्माण असतो आणि ते काही नसून ते अज्ञान असते. आपल्याला वाटते की ते ज्ञान आहे पण ज्ञानामागचं ते अज्ञान असते. आणि तसंही आपल्या पाहण्यात असं असते, आपल्याला स्पष्ट माहिती आहे की जेवढे थोर पुरुष होते, खूप ज्ञानी पुरुष होते, ते कधी असं म्हणत नव्हते की मी ज्ञानी आहे. आपल्या अत्यंत जवळचं सोपं उदाहरण सांगायचं असेल तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम भारताच्या न्यूक्लिअर प्रोग्रामचे अध्यक्ष होते. तिथे एका साध्या सायंटिस्टपासून तर सर्वोच्च पदापर्यंत सगळं त्यांनी जवळून पाहिलेलं होतं. ना घर, ना दार, ना बायको, ना लेकर, कसल्याच प्रकारचा काहीच मोह नाही, काही स्वार्थ नाही. त्या अब्दुल कलामांना, त्या दिव्य आत्म्याला कशाचीच काही घेणं देणं नव्हतं. माझा देश, मानव समाज कसा पुढे जाईल, तर त्याचीच त्यांना एक खंत होती आणि त्याबद्दलच ते कायमस्वरूपी विचार करायचे. आपल्या ऑर्गनायझेशनसोबत ते खूप लॉयल होते. इस्रोमध्ये, DRDOमध्ये लॉयल्टी आणि इंटिग्रिटी फार महत्त्वाची असते. कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन कुठेही लीक होता कामा नाही. छोटीशी इन्फॉर्मेशन जर लीक झाली तर त्याचे परिणाम, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस खूप सिरियस होतात. तर ए पी जे अब्दुल कलामसारखे लोक निस्पृह, ज्ञानी असून त्यांना कुठेच बडबड करायची सवय नव्हती. आपण ज्ञानाचं बखान करतोय असं त्यांना कधी वाटायचंच नाही. किंवा आपण, आपल्याला खूप ज्ञान आहे किंवा आपण खूप सुखी आहोत, या दोन्ही बंधांपासून ते मुक्त होते. असे सत्पुरुष गजानन महाराज स्वस्वरूपात दंग असायचे, पण त्यांना कधी असा अभिमान होता का? कधी त्यांनी संस्कृतचे श्लोक बोललेत का? काही संबंध नाही. ते आपल्या स्वरूपामध्ये दंग होते, मस्त होते आणि सर्वांचं भलं व्हावं हे त्यांना वाटायचं. सबका मालिक एक शिर्डीच्या साईबाबांना वाटायचं. हे थोर महात्मे जे असतात ना, यांना ज्ञानाचा कतिपय अभिमान नसतो. आणि आत्मज्ञानाचे स्वरूप सांगितल्यानंतर चांगदेवाच्या ठिकाणी सुद्धा उरलेला काहीतरी अज्ञान असेल, ते कारण अज्ञान घालविण्याखेरीज ते आत्मज्ञान कळणार नाही. कोणीतरी आपल्या जवळचा सद्गुरु असा पाहिजे जो आपल्याला निदर्शन, कारण आपलं आपल्याला कळत नाही बरं, आपलं आपल्याला कळत नाही. आपण कितीही ज्ञानी असो किंवा कितीही आध्यात्मिक असू तरी अहंकार सूक्ष्मरित्या कुठे आपल्याला घेरून ठेवतो हे आपलं आपल्याला कळत नाही. आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही आणि दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळसुद्धा दिसते. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये या 13व्या अध्यायामध्येच ज्ञान आणि अज्ञानांची लक्षणं सांगताना फार सुंदर विवरण, विश्लेषण माऊलीने केलं. तैसे ज्ञान जेथ नाही तेची अज्ञान पाही, तरी सांगो काही काही चिन्हे तिये, तरी संभावने जिये जो मानाची वाट पाहे, सत्कारे होये तो शुजया, गर्वे पर्वतांची शिखरे तैसा महत्वावरुनी नूतरे, तयाच्या ठाई पुरे अज्ञान आहे, आंग वरी वरी चर्ची
जनाते अभ्यार्चिता वंची तो जाणपा ज्ञानाची खाणी येथ।
मौली म्हणतात तैसे ज्ञान जेथ नाही तेची अज्ञान पाही, तरी सांगो काही काही चिन्हे तिया। आता ज्ञानाची चिन्ह 18 लक्षणं सांगितली होती ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायात। आता प्रत्येक लक्षणाला उलटं केलं तर ते अज्ञानाचं लक्षण म्हटलं जाईल, पण तरीही माऊलीनी विस्तृतपणे अज्ञानाची चर्चा केलेली आहे, कारण अज्ञानाचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे। म्हणून अज्ञानाचे चिन्ह किंवा अज्ञानाचे चिन्ह सांगतात, तरी संभावने जिये जो मानाची वाट पाहे। नेहमी मला मान मिळावा, मला चीफ गेस्ट करावं, मला गेस्ट ऑफ ऑनर बनावं, व्याहांच्या पंगतीत मला जेवायला बोलवावं, माझा सत्कार व्हावा, मला शाल श्रीफळ मिळावं, अशी त्याच्यात नेहमी इच्छा असते। गर्वे पर्वतांची शिखरे तैसा महत्वावरून निनुतरे, तयाच्या ठाई पुरे अज्ञान आहे। पर्वताची जी शिखरं उंच असतात आणि ते उंच दिसले पाहिजेत, अशी एखाद्या पर्वताच्या शिखराला जर ओढ लागली असेल तर असे ते महत्वावरून उतरत नाहीत, तयाच्या ठाई पुरे अज्ञान आहे। म्हणून ज्याला असं वाटत असेल की मला महत्त्व मिळावं, मला इम्पॉर्टन्स मिळावं, माझं क्रेडिट व्हावं, मला क्रेडिट मिळावं, तर समजायचं की त्याच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान आहे। आंग वरीवरी चर्ची जनाते अभ्यार्चिता वंची तो जाणपा अज्ञानाची खाणी इथं। वरवर भस्म चोळतात अंगाला, रामायण भागवत कथा सांगतात आणि लोकांना फसवतात। नमस्कार करण्यासाठी पहिले दक्षिणा टाका, नंतर नमस्कार करा। जेथे ज्ञान नाही तेच अज्ञान समज, अशी यांची अवस्था असते। स्वतःच्या अंगाला भस्म गंध वगैरे लोकांना दिसेल अशा तऱ्हेने फासतात आणि लोक यांची पूज्य म्हणून पूजा करतात आणि हा त्यांना फसवतो। समजायचं की मोठी अज्ञानाची खाण ते आहेत। माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेव महाराजांना ही लक्षणं सांगत नाही आहे इथे, पण ती लक्षणं दूर करण्यासाठी प्रेमळपणे सांगत आहे। आता जी ओवी गोडीनेच गोडी चाखायची, म्हणजे बाकी सगळं अज्ञान दूर सारून फक्त ॲट्रिब्यूटकडे पाहायचं। गोडी आपुली गोडी घेता कायन माये तोंडी, आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे। आमच्या दोघातली परस्पर आवड अशी आहे की गोडीनेच गोडी चाखावी, आणि हे काही तोंडाने करता येत नाही, ह्याला करायला जीव नाही। म्हणजे अर्थात असं झाला याचा अर्थ की हे सर्व प्रकारचे अज्ञान जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही की अज्ञानाचं कारण काय आहे, आणि आपल्या मूळ स्वस्वरूपापासून आपण लांब राहू। स्वस्वरूपापर्यंत जायचं असेल तर या अज्ञानाला तिलांजली द्यायलाच लागेल। जर अज्ञानाला तिलांजली आपण दिली नाही तर आपल्याला या अज्ञानापासून बचाव होण्याचा काही मार्ग नाही। म्हणून विषयांकडे न पाहता, इंद्रियांकडे न पाहता त्यांचं नियमन करणे किंवा आपलं मूळ तत्व परमात्म तत्व त्याच्याकडेच लक्ष नेहमी वेधलेलं ठेवलेलं असणे हे अत्यंत आवश्यक आहे।
गोडी आपली गोडी घेता कायन माये तोंडी, आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे।
अशी ही खूप सुंदर ओवी 41वी ओवी इथे पूर्ण व्हायला आली। उद्यापासून आपण 42व्या ओवीकडे वळणार आहोत। गोडीने आपली गोडी घेताना काय तोंडात मावत नाही का, त्याप्रमाणे आपला दोघांचा हा संवाद एकमेकाबद्दल जी आवडी आणि प्रेम आहे ती गोडीनेच गोडी चाखावी त्याप्रमाणे आहे। तत् त्वम असी हा जो महावाक्य बोध आहे त्याचाच उपदेश मागील 3 ओव्यांपासून चाललेला आहे। कारण इथे उपदेश करणारा आणि उपदेश ऐकणारा हे दोघे भिन्न नसून दोघे एकच आहेत.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.